नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. लोकसभेतले विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधीचेर राष्ट्र सुरक्षेच्या मुद्द्यांचो वापर सभागृहात राजकीय हत्यार म्हणून करत आशिल्ल्याचो आरोप संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू हांणी केला. राष्ट्रीय सुरक्षा ही देशा खातीर अत्यंत म्हत्वाची बाब आसा आनी राजकीय फायद्या खातीर अशा मुद्द्यांचेर चर्चा करपा पासत गांधीन पयस रावचे अशें आवाहन तांणी केलां.
Matter is before the people of the country how a member in the parliament is trying to use a very sensitive matter through unfair means, a sensitive matter related to security, to be used as an instrument to drive a political mileage. It is very unfortunate. He himself should understand that he is an honorable member of the parliament. He owes certain responsibility to the people of this country. You have an obligation to maintain the decorum of the house and also to think about the interests of the nation.
लोकसभा अध्यक्षांक काडपाच्या सूचनेर भाषण करताना रिजीजू हांणी म्हळें की अश्यो बाबी हाताळपाक सभागृहात सुस्थापीत निकष आनी प्रक्रिया आसात. ह्या संदर्भात काँग्रेस खासदारांच्या कृतीन सभापती कार्यालयाची प्रतिष्ठा कमी झाली. संसदेच्या परिसरात माध्यमाकडे उलयताना तांणी म्हळें की सभागृहाचे नियम आनी कायदे नापाळप हे खूप धोकादायक आसा. विरोधी पक्ष फुडारी म्हणून गांधी हांची सभागृहाचो शिष्टाचार राखपाची जबाबदारी आसा.
स्पीकर बहुत आहत है. स्पीकर साहब के चैम्बर में जाकर के बुरा भला कहा. राहुल गांधी जी कहते हैं कि किसी का परमिशन नहीं चाहिए उसको बोलने के लिए, रूल के बिना बोलेंगे. सदन में बोलने के लिए जब तक चेयर से परमिशन नहीं होता है तो सदस्य नहीं बोल सकते. प्रधानमंत्री भी चेयर के परमिशन से ही बोलेंगे, ये कोई तरीका होता है क्या?
केंद्रीय ग्रामीण विकास कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि 2026-27 केंद्रीय अर्थसंकल्प ऐतिहासिक आणि भविष्यकालीन असल्याचे वर्णन केला आणि देश तसेच ईशान्येकडच्या प्रदेशात तो महत्वपूर्ण बदल घडून हाडटलो असे म्हणा. आज गुवाहाटीत माध्यमाकडे उलयताना तांणी म्हळें की केंद्रीय अर्थसंकल्पात आसाम आणि पुराय ईशान्येकडच्या राज्यांक एक प्रमुख विकास इंजिन करपाच्या उद्देशान विक्रमी आर्थिक तरतूद केल्या. केंद्रीय मंत्र्यांनी मुखार सांगले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आसाम आणि हेर ईशान्येकडच्या राज्यांच्या विकासाक प्राधान्य दिला. आसामात महत्वाच्या आणि दुर्मिळ खनिजांखातीर एक कॉरिडॉर विकसित करतलो.
उत्तर पूर्व परिषद के लिए 500 करोड़ रुपए का प्रावधान है कि कई रेयर मिनरल्स नॉर्थ ईस्ट की समृद्धि का को एक नई पहचान देंगे. तो रेयर अर्थ कॉरिडोर का निर्माण भी किया जाएगा, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, देश भर में वाटर वेज का विस्तार, हाई स्पीड रेल कॉरिडोर. ये सारे कदम विकसित भारत की यात्रा की गति को और तेज करने का काम करेंगे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फुडारपणाखाला राबयल्या योजनांनी गरिबी सातत्यान कमी जाता आणि गरिबांक स्वावलंबी करपाच्या दृष्टीकोनातल्यान केंद्रीय अर्थसंकल्प अत्यंत महत्वाचा असा. केंद्रीय मंत्र्यांनी म्हळे की ग्रामीण विकास मंत्रालयाच्या बजेटात ह्या वर्षा 21% वाढ केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारीक आसामाक भेट दितले आणि खुपशा प्रकल्पांचे उक्तावण करतले. त्यांच्या आसाम दौऱ्यावेळात एक इतिहासिक खीण निर्माण करतले कारण ते सकाळी दिब्रुगड जिल्ह्यात दिब्रुगड मोरान स्ट्रेचावेला चाबुआ हांगा ईशान्येकडच्या पहिल्या महामार्ग आधारित आपत्कालीन लँडिंग स्ट्रिपावेल्यान देवतले आणि उड्डाण करतले. अधिकृत सूत्रांनी दिल्या माहितीप्रमाण ते पहिली चाबुआ हवाई दळदळार पावतले आणि उपरांत मोरानाक वतले जंय ते विशेष विकसित महामार्ग एअर स्ट्रिपाचेर देवतले. प्रधानमंत्री अमिनगाव हांगा हायपरस्केल डेटा सेंटराचे उक्तावण करतले. तशेंच ते भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बसकेकूय संबोधित करतले. भारतातल्या एमएसएमईक जागतिक बाजारपेठेकडेन जोडपाचे सरकाराचे उद्दिष्ट आसा असे सांगला. नवी दिल्लीत वर्ल्ड आरएक्स फ्युचर्स फोरमाचे उक्तावण करताना मांझी हांणी म्हळें की सध्या जग भारतावांगडा व्यवसाय करपाक आकर्षित जाता. या क्षेत्रात डिजिटलायझेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या वापराचेर कल्पना घेऊन एमएसएमई क्षेत्राक बळकटी दिल्याबद्दल तांणी या मांझीचे कौतुक केले. ह्यावर मंत्र्यांनी देशाच्या ग्रामीण भागाच्या एमएसएमईच्या विकासाच्या गरजेचेर भर दिलो आणि सांगले की जो मेरेन भारतीय गावां विकसित जायना तो मेरेन देश पुरायपणान विकसित जावपाक शकना. 33 कोटी परस चड लोकांक रोजगार उपलब्ध करून दिवपी देशातल्या 7.5 कोटी परस चड एमएसएमईचे तांणी कौतुक केले. देशातल्या एमएसएमई क्षेत्राक व्हड म्हत्व दिल्याबद्दल तांणी 2026-27 केंद्रीय अर्थसंकल्पाचे कौतुक केले. नेमबाजीत भारतीय नेमबाजांनी आज आणखी 2 भांगरा पदकां जिंकली. नवी दिल्लीत झाल्या आशियाई रायफल पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धेत देशाच्या भांगरा पदकाची संख्या आता 39 पावल्या. प्राची गायकवाडान ज्युनियर बायलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन फायनलीत 353.3 गुणासहित भांगरा पदक जिंकले. भारतीय हवामान खात्यान आज मेघालयात दाट धुके पडपाचो अदमास दिला. उदेंत हिंदू महासागराक लागसरच्या आग्नेय आणि नैऋत्य बंगाल खाडीच्या कांय वाठारांनी हवामान खात्यान नुस्तेमारप्यांक शिटकावणी दिल्या. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो तुम्ही ऐकात फाल्यां सकाळच्या 8:40 वरांचेर. नमस्कार.